नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. एनएफएसयू गोवा कॅम्पसा वतीन डिजिटल न्यायशास्त्राचेर 5 दिसांची प्रशिक्षण कार्यावळ आयोजीत केल्या. पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी फेरी 8 ते 10 जुलै ह्या काळात जातली. गोवा एथलेटिक्स संघटनेन आयोजित केल्या 56व्या राज्य एथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन 7 ते 9 ऑगस्ट ह्या कालावधीत जाला. राज्यात फुडले 7 दीस कांय वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. आतां पुराय खबरो. नॅशनल फॉरेन्सीक सायन्सीस युनिवर्सिटी म्हळ्यार एनएफएसयू गोवा कॅम्पस 7 जुलै ते 11 जुलै 2025 मेरेन आयकर विभागाच्या तपास संचालनालय येणावळकर खात्या खातीर डिजिटल न्यायशास्त्राचेर 5 दिसांची प्रशिक्षण कार्यावळ आयोजित केल्या. ह्या प्रशिक्षण कार्यावळीचे उक्तावण कॅम्पस संचालक एनएफएसयू गोंय प्राध्यापक डॉ नवीन कुमार चौधरी आनी आयकर तपास मुखेल संचालक राहुल गर्ग हांणी केले. ह्या ऑफलायन प्रशिक्षणाचो हेतू म्हळ्यार तपास अधिकाऱ्यांक डिजिटल न्यायालयीन विज्ञानात अर्थीक गुन्यांवाचे चडांत चड म्हत्वाचे घटक नवीनतम साधनां आनी तंत्रज्ञानान सज्ज करपाची अंमलबजावणी करून हें आसा. ह्या कार्यावळीचे उक्तावण सुवाळ्याक व्हर्च्युअल पद्दतीन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवी अग्रवाल आयकर तपास महासंचालक डॉ नरेंद्र कुमार हांणी केलें. प्रशिक्षणात डिजिटल पुरावो हाताळणी ब्लॉकचेन आनी क्रिप्टो करन्सी ट्रॅकिंग मोबायल आनी संगणक न्यायालयीन विश्लेशण डार्क वेब तपास आनी अर्थीक फटवणूक सोदून काडपाचो एआयचो वापर करप अशे प्रगत मॉड्यूल आसपावत आसतले. ह्या प्रशिक्षणातल्यान अधिकाऱ्यांक खऱ्या संवसारातल्या परिस्थिती कडेन संवाद साधपाक तांची चौकशी गुप्तचर बुद्धी वाडोवपाक आनी अर्थीक गुप्तचर आनी कर अंमलबजावणीच्या मळार न्यायालयीन उत्तम पद्दती लागू करपाक वा एक घटमूट माची मेळटली अशें आपल्या उक्तावण उलोवपांत डॉ नवीन कुमार चौधरी हांणी सांगलें. आयकर तपास मुखेल संचालक राहुल गर्ग हांणी प्रशिक्षण कार्यावळीची माहिती दिली आनी प्रशिक्षणार्थी अधिकारी हांणी ह्यो नवीन तंत्रीक पद्दती शिकून आपल्या कामांत ताचो वापर करपाचें आवाहन केलें.
We have also forwarded a proposal for 12 regional labs for establishing a digital forensic lab at 12 regional headquarters, that is at Guwahati, Jharkhand, Nagpur, Lucknow, Jaipur, Chennai, Bhubaneswar, Panjim, Surat, Kochi, Ludhiana and Raipur. These labs will be as smaller labs, not like the 8 labs which will be established at the headquarters, but at the same time we have to understand that it will be giving the organization an infrastructure to take up the investigation, digital investigation in situ.
गोंय खेळा प्राधिकरणान मान्यताय दिल्ल्या 2024-25 वर्सा खातीर दिलीप सरदेसाय खेळा उत्कृश्टताय पुरस्कार दिवपा खातीर खेळ आनी तरणाटे वेव्हार संचालनालयान त्या त्या राज्य पावण्यावेल्या खेळा संघटनावरवी पात्र खेळगड्या कडल्यान अर्ज मागयल्यात. ह्या पुरस्कारात पदक प्रशस्तीपत्र आनी 2 लाख रुपया रोख इनाम आसता आनी फक्त ऑलिंपिक संवसारीक सर्त आशियाई खेळ राष्ट्रकुल खेळ आनी हेर आंतरराष्ट्रीय मान्यताय मेळिल्ल्या सर्तींनी वरिश्ठ वर्गात फाटल्या वर्सा म्हळ्यार 1 एप्रील 2024 ते 31 मार्च 2025 ह्या काळांत भारताचें प्रतिनिधित्व केल्ल्या गोंयच्या खेळाडूं पैकी सर्वाधीक कामगिरी केल्ल्या खेळगड्याक दितले. हो खेळगडो उण्यांत उणो 15 वर्सां गोंयांत राबितो आशिल्लो जाय. पणजेच्या खेळ आनी तरणाटे वेव्हार संचालनालयाच्या खेळा खात्यांतल्यान कामाच्या दिसांनी सकाळी 10 ते 5 मेरेन अर्ज मेळटले आनी ते 31 जुलै 2025 पयलीं दिवचे पडटले. केंद्रीय कुशळटाय मंत्रालयाच्या पालवान कुर्टी फोंड्या हांगा चालीक लायिल्ल्या संगणकीय अकाउंटींग अभ्यासक्रमाच्या लावार्थ्यांक आयज प्रमाणपत्रां भेटोवपाचो सुवाळो जालो. जनशिक्षण संस्थान परवरी आनी श्री अमे उच्च माध्यमीक विद्यालय हांणी जोड पालवान हो अभ्यासक्रम घडून हाडिल्लो. जनशिक्षण संस्थेचे संचालक श्रीहरी आठले ह्या कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून हजर आशिल्ले. कुशळटाय शिक्षणा खातीर जनशिक्षण संस्थेन खुबश्यो कार्यावळी राबयल्यात आनी गोंयभरांतल्यान हजारांनी विद्यार्थी ताचो लाव घेतात अशें तांणी सांगलें. हो अभ्यासक्रम शिकपाक खासगी आस्थापनां खूब पयशे घेतात पूण तोच अभ्यासक्रम हांगा फुकट शिकयतात अशें तांणी सांगलें. कुटी फोंडेच्या 40 लावार्थी विद्यार्थ्यांक हीं प्रमाणपत्रां भेटयलीं. संस्कृती मंत्रालयाच्या खाला आशिल्ल्या राष्ट्रीय संगीत नृत्य आनी नाटक अकादेमीन संगीत नाटक अकादेमीच्या प्रतिश्ठीत पुरस्कार 2024-25 खातीर आनी उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारा खातीर अर्ज मागयल्यात. अर्ज ऑनलायन नामांकन आनी स्वताचें नामांकन www.sangeetnatak.gov.in/awards-honors.nomination ह्या संकेतथळार 14 जुलै मेरेन करूं येता. गीत नाटक अकादेमीच्या सर्वसाधारण परिशदेच्या सुचोवण्या प्रमाण पारदर्शकता हाडपा खातीर ही नामांकनां मागोवपा खातीर सुरू केला. पॉलिटेक्निक पदविका अभ्यासक्रमाच्यो सुमार 193 सुवात्यो रिती आसात. ह्यो रिती सुवात्यो भरपा खातीर प्रवेशाची दुसरी फेरी 8 ते 10 जुलै ह्या काळांत जातली. फाल्यां मंगळार सावन दुसऱ्या फेरीच्या प्रवेशाक सुरवात जातली. सरकारी तंत्रनिकेतन आल्तिनो, सरकारी तंत्रनिकेतन मये कुडचडे, शिप बिल्डींग इन्स्टिट्यूट बोगदा, आग्नेल आश्रम सिव्हील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, फॅब्रिकेशन टॅक्नॉलॉजी अशो वेगवेगळ्यो पदविका अभ्यासक्रम आतां उपलब्ध आसात. इलेक्ट्रिकल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक ह्या विशयांतल्या अभ्यासक्रमांक बरीच मागणी आसा. ह्या अभ्यासक्रमा खातीरूय सुवात उपलब्ध आसा अशी माहिती तांत्रीक शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक प्रदीप कुसनूर हांणी दिली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेला ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. होंडा जनरेटरांतल्यान रिव्हर्स वीज प्रवाह आयिल्ल्यान शटडावन आसतनाय काम करतना लायनमॅनाक शॉक आयलो. लायनमॅनाच्या मरणाचे हे एक कारण आसा. हाका लागून जतनायेचे उपाय म्हणून खात्यान जनरेटर आणि इन्व्हर्टरा खातीर नोंदणी आणि सुरक्षेचे उपाय सक्तीचे केल्यात. वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी ही माहिती दिली. मेच्या निमणे कडेन होंडा विजेचे दुरुस्ती काम करतासतना लायनमॅन चंद्रगावकार हाका शॉक लागून मरण आयले. शॉक लागपाच्या कारणाचो सोद घेवपा खातीर खात्यान अभियंता वरवीं चौकशी करून अहवाल तयार केला. शॉक लागपाची जी जायती कारणां आसात तातूंत रिव्हर्स करंट हें एक कारण आसता. ह्या अहवालांत लायनमॅनाच्या सुरक्षे खातीर वेगवेगळ्यो उपाय योजना सुचयल्यात. जनरेटर तशेंच इन्व्हर्टराची नोंदणी करपाक सुरक्षेचे उपाय सुचयल्यात. जनरेटर तशेंच इन्व्हर्टरांक स्वतंत्र स्विच बसोवपाची शिफारस केल्या. हे शिफारसी उपरांत जनरेटर आनी इन्व्हर्टरांक नोंदणी तशेंच सुरक्षेचे उपाय सक्तीचे केल्याची माहिती वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी दिल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां की हालींच्या ऑपरेशन सिंदूर वेळार भारताच्या देशांतर्गत उपकरणाच्या क्षमतेन तांच्या संरक्षण स्वदेशी उत्पादनाची जागतीक मागणी वाढल्या. आज नवी दिल्ली जाल्ल्या नियंत्रण परिषदेत उलयताना सिंह हांणी सांगले,
हमारा डिफेंस एक्सपेंडिचर कुछ ऐसा होना चाहिए जिसमें सिर्फ हमारा बजट न बढ़े बल्कि उस बजट का राइट डिप्लॉयमेंट एट द राइट टाइम फॉर द राइट ऑब्जेक्टिव भी उतना ही जरूरी हो. आज हमारे डिफेंस सेक्टर की ओर पूरी दुनिया की निगाहें ऑपरेशन सिंदूर के दौरान जो हमने शौर्य दिखाया है हमारे सेना के जवानों ने जो हमें डोमेस्टिक इक्विपमेंट की क्षमता का प्रदर्शन किया है उसके बाद हमारे इंडिजिनस प्रोडक्ट की ग्लोबल डिमांड और बढ़ रही है.
आयच्या युगात जंय पुनर्शस्त्रीकरण आनी संबंधित गुंतवणूक वेगान वाडटा त्या काळात संरक्षण अर्थशास्त्राचेर मंत्र्यांनी भर दिलो. 1,00,000 कोटी रुपयांच्या निधीसयत आरडीआय योजनेचे उद्दिष्ट उच्च दर्जाच्या प्रकल्पांक प्रोत्साहन दिवप आनी महत्वपूर्ण तंत्रज्ञान साध्य करप आसा अशेंय ते उलयले.
फाइनेंशियल मैनेजमेंट को आगे बढ़ाते हुए डिफेंस इकोनॉमिक्स के क्षेत्र में भी आप आगे कदम बढ़ाएं और उसके पीछे कारण यही था आज भारत सहित पूरा विश्व री आर्मामेंट के नए दौर से गुजर रहा है और अब इस क्षेत्र में काफी कैपिटल इंटेंसिव इन्वेस्टमेंट भी किए जा रहे हैं.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी देशाच्या मक्याच्या लागवडीक चालना दिवपा खातीर बहुभागीदार दृष्टिकोनाचे आवाहन केले. हे उद्दिष्ट पुराय करपाक राज्य आणि केंद्र सरकारचे शास्त्रज्ञ शेतकार कृषी विद्यापीठा आणि उद्योगांनी एकठ्या काम करपाक जाय हाजेर ताणी भर दिलो. आज नवी दिल्लीत फिक्कीच्या 11व्या भारत मका शिखर परिषदेत उलयताना एक राष्ट्र एक शेती आणि एक संघ या कल्पनेवरवी केंद्रीत आशिल्ली एक टीम फिक्कीन तयार करपाचे ताणी आवाहन केले.
चाहता हूँ वन एग्रीकल्चर वन नेशन वन एग्रीकल्चर एंड वन टीम, इन सब की मिला के एक टीम बननी चाहिए जो एक दिशा में चले, तब हम तेजी से आगे बढ़ेंगे. और इसलिए फिक्की की अनुशंसाएं मेरे पास आएंगी तो मैं उनको गंभीरता से लूंगा, लेकिन विन विन सिचुएशन रहनी चाहिए, किसान को भी फायदा और उद्योग को भी फायदा.
कुडचड्यात दी पॉवर लिफ्टर्स आयोजित दुसरी अखिल गोवा पांवड्यावेली डेड लिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 13 जुलैक केला. गोवा सुपर बॉडीज पॉवर लिफ्टिंग असोसिएशनाच्या दोडभाळवान आयोजित ही स्पर्धा सब ज्युनियर ज्युनियर सिनियर आणि मास्टर्स अशा विभागात घेतले. गोवा एथलेटिक्स संघटनेने आयोजित केल्या 65व्या राज्य एथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन 7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत बांबोळे एथलेटिक्स स्टेडियमवर केला. स्पर्धेचे आयोजन भारतीय एथलेटिक महासंघ आणि गोवा खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान जाता. गोवा बास्केटबॉल संघटनेन गोवा खेळा प्राधिकरणाच्या सहकार्यान नावेलीत मनोहर परिकर इंडोर स्टेडियमात आयोजित राज्य ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धा 28 ते 31 जुलै ह्या कालावधीत दौरल्या. ह्या स्पर्धेतल्या कामगिरी वेल्यान पंजाब लुधियाना जावपी 75व्या राष्ट्रीय ज्युनियर बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेवपी गोयचे ज्युनियर चले आनी चल्यांचो पंगड वेचतले. पणजे वेळेत नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 29.5 डिग्री सेल्सियस नोंद जाला तर किमान 25 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले 7 दीस काय वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडू येता. वारें वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान व्हांवतले, ताचो वेग 60 किलोमीटर इतलो वाडूं येता. देखून नुस्तेमारांनी ह्या काळांत खोल दर्यांत वचचें न्हय अशें वेधशाळेन कळीत केलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फोट कांय मुखेल खबरो. NFSU गोवा कॅम्पसा वतीन डिजिटल न्यायशास्त्राचेर 5 दिसांची प्रशिक्षण कार्यावळ आयोजीत केल्या. गोवा एथलेटिक्स संघटनेन आयोजीत केल्ल्या 65व्या राज्य एथलेटिक्स स्पर्धेचें आयोजन 7 ते 9 ऑगस्ट ह्या कालावधीत जालां. राज्यांत फुडले 7 दीस कांय वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडूं येता अशें वेधशाळेन कळीत केलां. आणि इथल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशिक खबरो ऐकात फाल्यां सकाळच्या 7:25 नमस्कार.